आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना दिलं जाणार नवीन कार्ड, लवकरच सुरू होणार नोंदणी प्रक्रिया। सीबीआयच्या प्रकरणातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तात्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्या सहमती। आणि दक्षिण आशियाई ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला 9 सुवर्णपदकं। आणि आता बातम्या विस्तारानं। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन विशेष कार्ड दिलं जाणार आहे। आधार कार्डावरच्या जन्मतारखेनुसार 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत अर्ज दाखल करण्यास पात्र असतील। ही योजना एका आठवड्यात सुरू होईल अशी अपेक्षा असून त्यासाठी पात्र व्यक्तींनी वेबसाईटवर अर्ज भरणं आवश्यक आहे। पोर्टलवर फेस ऑथेंटिकेशनची सुविधा उपलब्ध असून 70 वर्षांवरच्या नागरिकांसाठी विशिष्ट लिंक उपलब्ध आहे। खाजगी विमाधारक आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिमंडळानं याच आठवड्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिळकतीच्या कोणत्याही सीमेशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या या योजनेला मंजुरी दिली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे। ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या प्रकरणात त्यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे। ईडीनं त्यांना 21 मार्च रोजी अटक केली होती, त्यानंतर कथित मद्य घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सीबीआयनं त्यांच्याविरोधात दाखल केली आणि 26 जून रोजी अटक केली होती। या प्रकरणी 10 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला। या प्रकरणावर केजरीवाल यांनी कुठलेही जाहीर वक्तव्य करू नये, विशेष न्यायालयात सर्व सुनावण्यांना हजर राहावं अशी अट सर्वोच्च न्यायालयानं घालून दिली आहे। आधुनिक उपकरणं, संकरित तंत्रज्ञान प्रणाली, गतिशीलता, उद्योग ऊर्जा आणि सर्व्हर यासारख्या क्षेत्रात प्रगत प्रोसेसर सहविकसित करण्यासाठी आयबीएम आणि एलएनटी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यांच्यात काल करार झाला। केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली। ही भागीदारी जागतिक बाजारपेठांसाठी स्पर्धात्मक उत्पादनं तयार करून भारताच्या सेमीकंडक्टर क्षमतांना चालना देईल असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई, मसालेदार आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती मोठ्या प्रमाणावर होतात। याला आळा घालण्याचं आणि विक्रीवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश एफएसएसआय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत। अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वारंवार अंमलबजावणी आणि पाळत ठेवण्याची मोहीम राबवावी अशा सूचनाही प्राधिकरणानं दिल्या आहेत। तसंच याला आळा घालण्यासाठी फिरती पथकं तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपन्या काही निवडक कंपन्यांना पसंती देऊन गैरस्पर्धात्मक पद्धतीचा अवलंब करत असल्याचं भारतीय स्पर्धा आयोगाच्या निदर्शनाला आलं आहे। आयोगानं एका अहवालात या तपासाबद्दल माहिती दिली आहे। या दोन्ही कंपन्यांनी काही निवडक कंपन्यांनाच उच्च मानांकन दिलं असून ग्राहक एखादी वस्तू ऑनलाईन सर्च करत असताना त्यांना या कंपन्यांना जास्त पसंती असल्याचं दिसून येतं, त्यामुळे इतर कंपन्यांची उत्पादनं या स्पर्धेत मागे पडतात असं या अहवालात म्हटलं आहे। या दोन्ही कंपन्या सध्या या अहवालाचा अभ्यास करत असून त्यानंतर आयोगासमोर आपली बाजू मांडणार आहेत। जम्मू आणि काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात सुरनकोटच्या पोथा बायपास इथं सुरक्षा दलांनी काल संध्याकाळी जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स संघटनेच्या एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारुगोळ्यांसह अटक केली। प्राथमिक तपासात त्याची ओळख दर्याला नौशेरा इथल्या रहिवासी मोहम्मद शाबीर अशी झाली आहे। तो पाकव्याप्त काश्मीर इथल्या प्रमुख दहशतवाद्याच्या संपर्कात होता। याबाबत अधिक तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली। देशाच्या किरकोळ चलन फुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ झाली। यंदा जुलैमध्ये 3.6% असलेला हा दर ऑगस्टमध्ये 3.65% झाला आहे। सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली। गेल्या 5 वर्षातला हा दुसरा क्रमांकाचा सगळ्यात कमी दर आहे। हा दर रिझर्व्ह बँकेच्या 2-6 या नियंत्रण कक्षेत आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तात्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे। रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग इथं झालेल्या एका बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाचे संचालक वांग यी यांच्यात यावर सहमती झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध चांगले रहावेत यासाठी सीमा क्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान करणं आवश्यक असल्याचं डोवाल म्हणाले. दोन्ही देशांनी संबंधित द्विपक्षीय करार प्रोटोकॉल आणि परस्पर सामंजस्य यांचं पालन करायला हवं असं त्यांनी सांगितलं. सुरक्षाविषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सुरु असलेल्या ब्रिक्स देशांच्या उच्चस्तरीय अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यानंतर 35 भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली. मोदी यांच्या भेटीपूर्वी 10 भारतीय नागरिकांना सोडण्यात आलं होतं, त्यामुळे सुटका झालेल्या भारतीयांची एकूण संख्या 45 पोहोचली आहे. सुमारे 50 भारतीय नागरिक अजूनही रशियन सैन्यात आहेत आणि त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. युक्रेनला लांबवर हल्ला करणारी शस्त्रास्त्र पुरवून पाश्चिमात्य देश रशिया युक्रेन संघर्षात थेट सहभागी होण्याचा धोका पत्करत आहेत असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. हा धोका लक्षात घेऊन रशियाला पुढचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं पुतीन यांनी रशियन स्टेट टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. युक्रेन रशियावर हल्ला करण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रास्त्रांची मागणी करत असल्याची वृत्त प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. युक्रेनमधल्या युद्धात अमेरिका आणि युरोपीय देशांसह नाटो देशांचा थेट सहभाग असल्याचा निष्कर्ष काढून हा निर्णय घेतला जाईल असंही ते यावेळी म्हणाले. अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यासह राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रेसिडेन्शियल डिबेट अर्थात वादविवादात सहभागी होणार नसल्याचं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. फिलाडेल्फियामध्ये झालेल्या सुरुवातीच्या वादविवादात विजयी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आणि महत्वाच्या वृत्तवाहिन्यांवरचे आमंत्रण हॅरिस स्वीकारत नसल्याचा दावा केला. हॅरिस यांनी आपल्या वादविवादांची मागणी केली, मतदारांप्रती ते कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. एका सर्वेक्षणानुसार 63% लोकांनी या वादविवादात हॅरिस यांनी चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं आहे. सेनेगलचे अध्यक्ष बिसिरो दिओमाये फाय यांनी संसद विसर्जित केली आहे, त्यामुळे आता निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेनेगलच्या घटनेनुसार 90 दिवसात निवडणुका होणं अपेक्षित आहे. दूरचित्रवाणीवरून प्रसारित केलेल्या भाषणात फाय यांनी ही घोषणा केली. विद्यमान संसदेत त्यांच्या विरोधी पक्षाला बहुमत होतं. कारागृहातून सुटल्यावर 2 आठवड्यात ते अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले होते. श्रोतेहो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. आकाशवाणी मुंबईवरून रात्री 8:05 प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ब्रिटनमधल्या गणेशोत्सवाविषयी. दक्षिण आशियाई ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी भारतानं 9 सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या थाळीफेक प्रकारात अनिशा हिनं 49.91 मीटरचं विक्रमी अंतर गाठत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. या स्पर्धेत अमानत कंबोज हिने 48 मीटर आणि 38 सेंटीमीटर थाळीफेक करत रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नीरू पहत हिनं 54.50 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक, तर 54.82 सेकंदासह सँड्रा मोल साबू हिनं रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत नयम प्रदीप सरडे यानं 14.14 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदकाची कमाई केली. पॅरिस पॅरालिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंच्या उल्लेखनीय यशानं देशातल्या युवावर्गाला प्रेरित केलं आहे असं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना दिलं जाणार नवीन कार्ड, लवकरच सुरु होणार नोंदणी प्रक्रिया. सीबीआयच्या प्रकरणातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तात्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्या सहमती. आणि दक्षिण आशियाई ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला 9 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.